रेडिओ सिटी 95 FM वर तुमच्या सोबत आहे. आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर मंजिरी मोरे, ज्यांना रेडिओ सिटीचा बिझनेस टायटन्स अवॉर्ड मिळालाय एक्सलन्स इन हायर एज्युकेशन कॅटेगरीसाठी. तर मॅडम, पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि ज्यावेळेस आपल्याला एवढा मोठा अवॉर्ड मिळतो त्यावेळेस नक्कीच आपल्याला आठवण येते आपल्यासोबत काम करणाऱ्या व्यक्तींची, आपल्याला जे सपोर्ट करतात प्रत्येक क्षणाक्षणाला त्यांची आठवण येते. सो त्यांच्याविषयी काय सांगाल?
ऑब्व्हियसली जिथे काम करतोय तिथल्या कर्मचाऱ्यांचा तर पहिला लागेल, कारण ते आहेत. तर जेव्हा मी आलेले त्यांचे मोरल सगळ्यांचे डाऊन होते. लाईक 2004 पासून माझं जॉईनिंग आहे, तर थोडेसे कॉम्पिटिशन्स वाढलेले आणि त्यांचा मोरल कसा बूस्ट करायचा हे माझ्यासमोर चॅलेंज होतं. तर मी ह्या सगळ्या लोकांना घेऊन सांगितलं की तुम्ही जे ह्या मुलांना शिकवताय, बहुजनांच्या मुलांना शिकवताय, हाच तर तुमचा TRP आहे. कारण आमच्याकडे विद्यार्थी जेव्हा येतो तो 40% घेऊन येतो, खरं बाहेर जेव्हा जातो तेव्हा 60% आणि 70% देतो. तर हे अखंड क्रेडिट जे जातं ते आमच्या कर्मचाऱ्यांना जातं. तो नॉन टीचिंग असेल, टीचर्स असतील, माझे संस्थेचे सर्वच सगळ्याच कॉलेजेसचे आणि स्कूल्सचे. आणि ह्या लोकांनी प्रयत्न केले म्हणून तर आज आमची इन्स्टिट्यूट 75 वर्ष आम्ही इथेपर्यंत आहोत. कारण आमचं क्वालिटी एज्युकेशन देण्याचं काम सगळं शिक्षकांचं आहे. नंतर सेकंडली माय फॅमिली, ऑफकोर्स माय फादर जयकुमार देसाई, माय ब्रदर दौलत देसाई, अँड माय हजबंड माजी नगरसेवक, माजी परिवहन समिती सभापती अजितराव मोरे. ही इज रिअली अ सपोर्टिव्ह हजबंड, कारण खूप माझ्या प्रत्येक इनिशिएटिव्हमध्ये ते माझ्या पाठीशी असतात. आणि कुठलंही काम असेल, कुठली हेल्प लागेल तर करेल. ऑफकोर्स माय सन पृथ्वी, बिकॉज ही हॅज टू स्टे अ लॉट ऑफ टाइम्स विदाउट मी, अँड ही मॅनेज टू डू दॅट, अँड ही इज ऑल्सो व्हेरी प्राऊड ऑफ ऑल आर इन्स्टिट्यूट. आणि आमचे जे वेलविशर्स आहेत कोल्हापूरमध्ये, की ज्यांना खूप आस्था आहे की MR देसाईंची संस्था आहे ती खूप चांगली झाली पाहिजे, आमचे सभासद असतील आमच्या शिक्षण प्रसारक मंडळचे हे सर्वजण, परत माझ्या काकी आहेत, प्रेसिडेंट आहेत त्या आमच्या संस्थेमध्ये, परत व्हाईस प्रेसिडेंट आहे शिवाजीराव सावंत, ह्या सगळ्यांचा टीमवर्कनंच सपोर्टनंच आज आम्ही 75 इयर्सपर्यंत कोल्हापूरसारख्या ठिकाणी आम्ही आज उभे आहोत.
नक्कीच मॅडम, खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स बिझनेस टायटन्स अवॉर्ड मिळाल्याबद्दल. ऐकत रहा रेडिओ सिटी 95 FM, रग रग में कोल्हापूर सिटी.